मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं हम्बत्वां हनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तत्कतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञानीशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान् वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांतदांत सुहृदं उत्तुंगधिं वत्सलं सोहं बोधशुचित्वपूर्ण सततं तूर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथयतिनं रक्षस्वदीनांकितं ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
निज जनाखिल मंगल जन्म जरा जलद जाल प्रभंजन। जय जय देव प्रबल विदळिता मंगल कुळ निगमागम द्रुम फळ फल प्रद। जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत। जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदून मिलना विरल केली प्रिय। जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिल मळ मूळभूत। जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भनभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस। जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद शमदम मदन मद भेद दयार्णव। जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प भक्त भाव भुवन दीप तापापह। इतपर्यंत आपण आलेले आहोत। जय जय देवैक रूप हे सद्गुरु सगळ्या देवांमध्ये तुम्ही आहात। सगळ्या देवांमध्ये एकाच रूपाने तुम्ही आहात। तुमचा जय जयकार असो। पंचमहाभूतांमध्येही तुम्ही आहात। अरुण वरुण इंद्र या देवतांमध्ये देखील आपणच आहात। ब्रह्मा विष्णू महेश यांच्या ठिकाणी देखील आपणच आहात। सर्व देव देवता या जरी वेगळ्या असल्या तरी देखील आपणच त्या अंगांनी नटलेले आहात। आपल्याशिवाय दुसरा कोणीही देव नाही। अतिकृत कंदर्प सर्पदर्प कामरूपी सर्पाचा गर्वाचा नाश करणारे असे आपण आहात। शिष्याच्या ठिकाणी काही ना काहीतरी काम असतोच, काम म्हणजे प्रजोत्पादनासाठी आवश्यक असणारा मूळ काम तो असतो. आणि निरनिराळ्या इंद्रियांच्या इच्छा त्यांना कामना असं म्हणतात. त्या कामना देखील प्रत्येकाच्या ठिकाणी असणारच, असतातच. आणि या कामाचा आणि कामनांचा एकूण गर्व किंवा अभिमान प्रत्येकजण वागवत असतो. आपल्या कामनांपोटी, आपल्या ठिकाणी असणाऱ्या कामनांपोटी आपण जो संग्रह केलेला असतो त्याचाही आपल्याला अभिमान असतो. कशावरून ओळखायचा? कामाचा दर्प. तर आपल्या संग्रहावरून ओळखायचा, आपल्या जीवनविषयक कल्पनांवरून ओळखायचा. जर त्याची पूर्ती झाली नाही तर जी अस्वस्थता येते त्या अस्वस्थतेवरून तो ओळखायचा. सद्गुरु हे अशा प्रकारच्या कामना आणि कामनांमुळे येणारा जो गर्व असतो किंवा अभिमान असतो त्याचा नाश करतात. मुळातच सद्गुरु हे देहभावनेचा नाश करत असल्यामुळं देहभावनेला लागून असलेल्या कामनांचा देखील सद्गुरु नाश करतात. आणि असे जे शिष्य असतात ज्यांनी आपल्या कामना कमी केलेल्या आहेत, ज्यांनी आपल्या कामनांवरचा अभिमान सोडलेला आहे, असे शिष्य सद्गुरूंना ओळखता येतात. त्यांच्या डोळ्यातून ते दिसतं, त्यांच्या बोलण्यातून ते दिसतं, त्यांच्या चालण्यातून ते दिसतं, त्यांच्या हावभावामधून ते दिसतं, त्यांच्या ज्या कल्पना असतात त्या कल्पनांमधून ते दिसतं. आणि ते ज्यांच्या ठिकाणी स्पष्ट प्रगट होतं त्याच्यावर सद्गुरूंचं विलक्षण प्रेम देखील असतं. असं झालं की नरेंद्रांचे वडील गेल्यानंतर काही कर्ज देखील होती आणि मिळवती व्यक्ती देखील नव्हती. खरंच घर कसं तरी चाललेलं होतं. अशा वेळेला स्वाभिमानी आणि बुद्धिनिष्ठ अशा नरेंद्रांना देखील असं वाटायला लागलं की जर संत किंवा सद्गुरू हे काहीही द्यायला समर्थ असतील, त्यांच्या ठिकाणी तो जर अधिकार असेल, तर आपल्याला ज्या आपल्या वडिला आपल्या आईला आणि भावंडांना ज्या संसारामध्ये अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी यांच्या कृपेमुळे दूर व्हाव्यात, रामकृष्णांच्या कृपेमुळे त्या दूर व्हाव्यात. आणि ते तसं बोलून एकदा दोनदा त्यांनी दाखवलं की आपल्या कृपेमुळे हे सगळं. तर ते म्हणाले की तुला जे काही मागायचंय तर ते कालीजवळ माग. नरेंद्रांना कालीजवळ मुळातच काही मागणं हा वेडेपणाच वाटत होता. रामकृष्ण नरेंद्रांचा रामकृष्णांवर असलेला विश्वास आणि रामकृष्णांचा कालीवर असलेला विश्वास किंवा श्रद्धा, याच्यामध्ये त्यांचा रामकृष्णांवर विश्वास किंवा श्रद्धा जरी असली तरी रामकृष्णांची जी कालीच्या ठिकाणी श्रद्धा होती, ते कालीशी बोलतात, काली त्यांचं ऐकते, ते म्हणतात आणि काली ऐकते, याच्यावर नरेंद्रांचा, बुद्धिनिष्ठ नरेंद्रांचा विश्वास नव्हता. आणि ते तसं बोलून दाखवत असत. पण रामकृष्ण असं म्हणाले की जर काही देणार असेल कोणी तर कालीच देईल, कालीच ते द्यायला समर्थ असेल. तुला जर मागायचं असेल तर ते कालीपाशी मागे म्हटलं पाहिजेस. अतिशय नाईलाजानी, म्हणजे जे बुद्धीला पटत नव्हतं, एका दगडाच्या देवासमोर उभं राहायचं आणि त्याच्यापाशी काही मागायचं हे खरं म्हणजे फार कठीण होतं. पण परिस्थितीच अशी आली की नरेंद्र रामकृष्णांच्या सांगण्यावरून काली मातेच्या समोर जाऊन उभे राहिले. तुला जे काही मागायचे प्रपंचातलं ते कालीकडे माग असं रामकृष्ण म्हणाले. आणि नरेंद्र कालीच्या समोर उभे राहिले. त्यांनी हातही जोडले, डोळेही मिटले. ती देणारी आहे अशी कल्पनाही केली. पण त्यांच्या तोंडातून, त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मला भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे असे शब्द बाहेर पडले. आणि मोठे भारावून ते मंदिरातून बाहेर आले. रामकृष्ण पलंगडीवर बसलेले होते. रामकृष्णांनी त्याला विचारलं की नरेंद्र मागितलंस का, तुला जे काही मागायचं होतं ते कालीकडे मागितलंस का? तर नरेंद्र म्हणाले की मी भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे असं मागितलं. ते म्हणाले अरे काय मागायला गेला तास आणि काय मागितलंस, जा परत जा. आणि असं तीनदा झालं. तिसऱ्या वेळेला जेव्हा ते म्हणाले की मी भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे असंच मागितलं, रामकृष्ण म्हणाले की अरे तुला काय मागायला पाठवलेलं होतं ती तू तू मागशील ते देईल. तेव्हा ते रडायला लागले. ते म्हणाले की याच्यापेक्षा अधिक मी काही मागू शकत नाही. ज्या भौतिक कामना आणि इच्छा आहेत त्या इच्छांचा ज्यांनी त्याग केलेला आहे तो संतांना सद्गुरूंना खूप जवळचा वाटतो. याचं कारणही असं की ते ज्यांच्याकरता म्हणून असतात ते जरी सगळे असले तरी देखील अशा प्रकारचा अभिमान ज्यांनी सोडून दिलेला आहे, ज्यांच्या मनातून कामना गेलेल्या आहेत, तर ते जे शिष्य आहेत भाग्यवान ते सद्गुरू जे सांगतील ते घेण्यासाठी खऱ्या अर्थाने योग्य असतात. असं असल्यामुळं सद्गुरूंना देखील त्यांच्याविषयी विशेष प्रेम वाटतं. सद्गुरू त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या ज्या कामना आहेत आणि काम आहेत त्याच्या अभिमानाचा नाश करतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सद्गुरूंनी केलेला हा नाश टिकवण्याचं काम जसं त्याचं आहे आणि ज्यांनी त्यांनी सावध राहून हे करायलाही पाहिजे. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भक्त भाव भुवन दीप तापापह. भाविक जो भक्त आहे त्या भक्ताच्या हृदयामध्ये प्रकाश होऊन राहिलेले असे आपण आहात. आपला जय जयकार असो. जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प भक्त भाव भुवन दीप तापापह. भक्ताच्या अंतर्यामी एक आशा असते, एक प्रकाश असतो आणि हा प्रकाश सद्गुरूंचा असतो. सद्गुरू हृदयातच जाऊन बसतात. सद्गुरू असती हृदयात सत्शिष्याते जागवित असं म्हटलेलं आहे. ते सत्शिष्याला जागवत, प्रकाश देत भक्ताच्या अंतर्यामी असतात. आणि हे अंतर्यामी असलेले सद्गुरू, प्रकाश रूपानी असणारे सद्गुरू हे नेहमी भक्ताला, भाविक भक्ताला प्रकाश देत असतात, प्रेरणा देत असतात, आशा देत असतात, निराशेतून वाचवत असतात. तसंही बघा की अनुग्रह घेतल्यानंतर वर्ष, दोन वर्ष, पाच वर्ष, दहा वर्ष, तीस वर्ष, किती वर्ष जावीत, भक्ताच्या अंतःकरणामध्ये आत्मप्राप्तीची जी नित्य नवी इच्छा उन्मेष असतो तो उन्मेष जागवणारे सद्गुरु असतात. रोज त्याचं ध्यान चांगलं होत नसतं. रोज नामामध्ये त्याला प्रेम लागेल असं होत नसतं. कधी कधी लागतं, कधी कधी लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये सद्गुरू त्याच्या आत असतात आणि ते कायम त्याचा प्रेरणा स्त्रोत होऊन राहतात. त्याच्या आत ते प्रकाश रूपानी असतात, ते दीप रूपानी असतात. असं असल्यामुळे हा चमत्कार घडतो. नाहीतर कोणीही एखादी व्यक्ती करेल, 10 दिवस करेल, 20 दिवस करेल, महिनाभर करेल, 2 महिने करेल, एखादं वर्ष करेल आणि म्हणेल की हे होणार नाही, हे होत नाहीये. पण ज्या चिकाटीनी भक्त किंवा शिष्य किंवा साधक साधना करतो ती चिकाटी आत राहून सद्गुरू पुरवत असतात. त्याला नाउमेद होण्याचे देखील प्रसंग येत असतात. त्याला कधी जमतंय कधी जमत नाहीये असं वाटतही असतं. पण भक्ताच्या अंतर्यामी सद्गुरू हे जणू दीप होऊन राहतात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ते तापापह म्हणजे संसाराच्या तापाचा नाश करणारे असे सद्गुरू असतात. संसाराचा जो ताप आहे तो ताप अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक असं त्याचं जे वर्णन केलेलं आहे. काही शारीरिक त्रास असतो, शरीरातूनच उत्पन्न होणारं, दाढ दुखणं, गळू येणं, गुडघे दुखणं, पोट दुखणं, हा शरीराच्या आतून होणारा त्रास आहे. तसं काही त्रास हा पंचभूतांमुळे होणारा त्रास आहे. जसा यावर्षी झालेला अतिपाऊस, त्यामुळे उडालेला हाहाकार, कित्येक लोक बेघर झाले, घरामध्ये पाणी शिरलं, अति थंडीमुळे होणारा त्रास, अति उष्णतेमुळे होणारा त्रास, पंचभूतिक विश्वाचा आपल्याला होणारा त्रास, तसंच अधिदैविक म्हणजे दैवगत्या होणारा त्रास. हा दैवगत्या होणारा त्रास ज्याची कारण मीमांसा सांगता येत नाही असा त्रास, तो दैवगत्या होणारा त्रास, प्रारब्धवशात होणारा त्रास, यदृच्छया होणारा त्रास. कोंदोलेकर महाराज याच्याबद्दल सांगत असताना असं म्हणत असत की एक मनुष्य चाललेला होता, मुलं विटीदांडू खेळत होती आणि ती विट्टी भिरभिरत आली आणि त्याच्या पाठीत बसली. त्यांनी मागं वळून पाहिलं, त्या मुलांना रागवला आणि तो मनुष्य पुढे गेला. आता हा कोणातरी खेळण्यामुळे झालेला त्रास होता, पण पुढे गेल्यावर अगदी वळचणीतून चाललेला असताना अचानक वरून कौल पडलं आणि त्याच्या डोक्यात आलं, त्याच्या डोक्याला खोप पडली. आता हे तर कोणीच केलेलं नव्हतं. असा जो अचानक होणारा त्रास आहे, ज्याला काहीच कारण मीमांसा सांगता येत नाही, असा त्रास हा यदृच्छया होणारा त्रास आहे. याचं कारण समजत नाही, पण प्रारब्धवशात आपली चूक नसताना आपल्यावर जे आघात होतात, तर तो त्रास अधिदैविक त्रास म्हणून समजला जातो. सद्गुरू या अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक हा त्रास सहन करायला शिकवतात. भगवंत असं म्हणतात की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, शीतोष्ण सुख दुःख दाहा, आगमापायिनाहा अनित्याहा, तांस्तितिक्षस्व भारत. जे मात्रा स्पर्श आहेत म्हणजे आपल्या इंद्रियांना बाहेरच्या जगताचे होणारे स्पर्श, त्याला मात्रा स्पर्श असं म्हणतात. हे शीत आणि उष्ण म्हणजे हवे आणि नको असं त्यांचं स्वरूप असतं. काही स्पर्श आपल्याला आवडतात, काही स्पर्श आपल्याला आवडत नाहीत. पंचविध ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आहेत आणि बाहेरही पंचविध विषय आहेत, ते काही आपल्याला अनुकूल संवेदना देतात तेव्हा सुख होतं, प्रतिकूल संवेदना देतात तेव्हा दुःख होतं. जेव्हा शीत आणि उष्ण, हवं आणि नको अशा प्रकारचा भाव निर्माण होतो आणि प्रत्यक्षत ते सुख आणि दुःख देतात, ते निर्माण होणारे असतात आणि नाहीसेही होणारे असतात. सुख निर्माण होतं आणि नाहीसं होतं आणि त्याला इलाज काहीही नसतो. भगवंत असं म्हणतात की तांस तितिक्षस्व भारत, ते तू तितिक्षा ठेव त्याबाबत, म्हणजे सहन कर. म्हणजे जे सुख आहे ते सुख सहन करणं, सुखानी स्पृहा वाढू न देणं, दुःख आहे तेही सहन करणं, दुःखानी उद्वेग निर्माण होऊ न देणं, अशा बेतांनी सुख आणि दुःखाला सामोरं जाणं. विनोबा म्हणतात की उद्वेग हा विशेष शब्द आहे. छकडा किंवा बैलगाडी, त्याला जोडलेला बैल चढावर चढत असताना दमतो, त्या गाडीतही बरंच सामान ठेवलेलं असतं, जड वजन असतं, आणि प्रत्येक पाऊल चढत असताना टाकत असताना तो थकतो, तो दमतो, त्याच्या नाकातून तोंडातून फेस बाहेर येतो. अशा प्रकारे चढण चढताना उद्वेग निर्माण होतो. दुःख जे असतं ते दुःख सहन करताना हा उद्वेग निर्माण होतो. हा जो उद्वेग आहे त्या उद्वेगाखेरीज तो उद्वेग होऊ न देता दुःख सहन करणं, जे आलेलं आहे ते शांतपणे सहन करणं, शांत राहून सहन करणं, आणि सुख देखील, म्हणजे जे सुख आहे ते सुख स्पृहा वाढवतं, हा सुखाचा दोष समजला जातो. आता हे दिवस असेच राहू देत, सुखाचे दिवस असे वारंवार येऊ देत, अशा प्रकारचे, पण ते होणं नसतं. काही सुख असतं, काही दुःख असतं. म्हणून सुख देखील सहन करायचं असतं आणि दुःख देखील सहन करायचं असतं, त्याला तितिक्षा असं म्हणतात. कधी कधी सुख सहन होत नाही असं सुखाबद्दल हे होतं. तुम्ही जर पाहिले असतील काही मंडळी तर आपला पगार सांगत फिरतात, ते मोठ्या बढाया मारत असतात की माझ्या अकलेच्या मनाने किती मला जास्त मिळत आहे असं थोडं बढाई मारून सांगतात. त्यांना जे काही त्यांचं सुख असतं ते सुख सहन होत नाही, ते त्यांच्या बोलण्यातून बाहेर पडतं, त्यांच्या कृतीतून बाहेर पडतं, त्यांना ते झेपत नाही. आणि दुःख देखील सहन न होणारे लोक असतात, डोक्यावर मारून घेणारे, छाती पिटणारे, रडणारे, दुःखाच्या भावनेतून बाहेर न येणारे, दुःखामुळे रात्री झोप उडून जाणारे. दुःख असा परिणाम करतं, सुखानीही झोप उडून जाते, सुखानीही आपण विशेष आहोत असं वाटायला लागतं. विशेष करून विद्वत्ता, अत्यंत बुद्धिमत्ता, विद्वत्ता, अतिशय धन असणं, भरपूर धन असणं, रूप असणं, अतिशय रूपवान असणं, या सगळ्या गोष्टी कदाचित त्या व्यक्तीच्या ठिकाणी विशेष अभिमान निर्माण करतात. त्याला एक सुखाची भावना निर्माण होते आणि ती त्याला सहन करता येत नाही. आणि ही सहन न झाल्यामुळं तो दुसऱ्याला तुच्छही लेखतो आणि स्वतःची उत्तम परिस्थिती सांगत फिरतो आणि दुःखाच्या वेळेस देखील तसंच करतो. एक प्रकारे या सुखाचा देखील त्या व्यक्तीच्या शांतीवर आक्रमण होतं, तो अशांतच होतो सुखामुळं, आणि दुःखामुळं तर शांतीवर आक्रमण होतच होतं। हे जे सुख आहे ते सुख सहन करणं आणि दुःखही सहन करणं, हे जे सहन करणं आहे, जसं तुम्ही उत्तम तब्येत ज्याची आहे अशी व्यक्ती पाहिली असेल, ती आपल्या तब्येतीचा अभिमान न बाळगता सहज जर जात असेल तर ठीक आहे, पण तुम्ही तालमीच्या जवळचे जर पैलवान पाहिले असतील की ज्यांना आपली शक्ती ही सहन होत नाही, ते येता जाता कोणाला तरी टप्पू मारतात, कोणाच्या तरी वाटेला जातात, म्हणजे शक्ती सहन न होणं शक्तीचा देखील ताप निर्माण होणं असं होऊ शकतं। सद्गुरू जी संसार दुःख आहेत किंवा संसार सुख आहेत मात्रा स्पर्शानी होणारी, तर ती सहन करा, म्हणजे ती देहाच्या बाहेर उमटू देऊ नका याची युक्ती सांगतात। तसंच ते सुख आहे ते आत घेऊन जायचं आणि हृदयाच्याही आत त्याला निरस्त करायचं, स्वरूपाच्या ठिकाणी नाहीसं करायचं। जे दुःख आहे ते दुःख देखील आत घेऊन जायचं आणि स्वरूपाच्या ठिकाणी निरस्त करायचं। सुखाला आत कसं घेऊन जायचं आणि दुःखाला आत कसं घेऊन जायचं, ते आतच बसलेलं असतं, त्याच्याकडे साक्षीत्वानी पाहायचं, त्याला बाजूला सारायचं आणि सुखरूप होऊन राहायचं। दुःख बाजूला सारायचं आणि सुखरूप होऊन जायचं। या संसाराच्या तापाचा नाश करणारे असे हे सद्गुरू आपण आहात। आपला जय जयकार असो। जय जय देव अद्वितीय, हे जय जय देवैक रूप असं जे म्हटलेलं आहे, अनेक देव असले तरी देखील एक रूपानेच आपण आहात। सहसा आपलं जे दैवत आहे ते दैवत सगळ्या दैवतांमध्ये भरून राहिलेलं आहे अशी भक्तीची परिसीमा सांगितली जाते। म्हणजे जर तुमचं दैवत शिव असेल तर शिवच विष्णू झालेला आहे, शिवच ब्रह्मा झालेला आहे, शिवच रुद्र झालेला आहे, शिवच जगत झालेला आहे, शिवच देवदेवता झालेले आहेत। तुमचं जर दैवत गणपती असेल तर तूच ब्रह्मा आहेस, तूच विष्णू आहेस, तूच रुद्र आहेस, तूच सर्व काही आहेस। तुमचं जर दैवत गुरु असेल तर गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो, गुरु साक्षात परब्रह्म। देव हा एकरूपानेच पाहावा, आपला जो मुख्य देव आहे तोच सर्व देवांमध्ये आहे असं पाहावं। तसंच हे जय जय देव अद्वितीय, तुमच्या खेरीज दुसरा कोणीही देव म्हणून नाही, आपण अद्वैत रूपानी आपणच सर्वत्र भरलेले आहात। त्या प्रल्हादाला नारद येऊन अनुग्रह देऊन गेले, त्याच्या कानात त्यांनी नारायण नारायण अशा नामाचा उपदेश केला आणि काय त्याचं पूर्व भाग्य होतं, पण तो जपच करायला लागला। असं म्हणतात की क ख ग घ शिकवताना क म्हटल्यावर तो रडायला लागला, राजाचा मुलगा, शिकवणारे शिक्षक देखील घाबरले की याच्या डोळ्यात पाणी का। तेव्हा तो असं म्हणाला की हे नारायणाचं नाम आहे, कृष्णाचं नाम आहे, त्याच्या आठवणींनी माझ्या डोळ्यात पाणी आलं। त्याच्या वडिलांना ते चाललं नाही, ती गोष्ट आपल्याला माहीत आहे, पण ते असं म्हणाले की कुठं आहे तुझं नारायण, तर सर्वत्र आहे असं त्याने उत्तर दिलं। नामाचं हेच महात्म्य आहे की नाम घेत असताना कधीतरी माझा उद्धार होईल असं नाही, नाम घेत असतानाच माझा उद्धार झालेला आहे आणि तेच नाम ज्या देवाला दाखवतो तो देव देखील सर्वत्र उपस्थित आहे. राम असं म्हणत असताना मी रामरूपच आहे आणि सृष्टी सर्वत्र रामरूपच आहे अशा बोधानेच नाम घ्यायचं आहे. जय जय देव अद्वितीय. आपण दुसरे म्हणून इथं काहीही नाही, आपणच एक इथं भरून राहिलेले आहात. परिणतो परमैक प्रिय, परिणत झालेला जो शिष्य आहे तो ज्यांना परमप्रिय आहे असे, त्याच्यावर जे अत्यंतिक प्रीती करतात असे. खरं म्हणजे सद्गुरूंचं जे प्रेम आहे त्या प्रेमाला आत बाहेर नाही. सद्गुरूंचं प्रेम सर्वत्र समान बरसतं, जसा हा पाऊस आहे तसा. तो पाहत नाही की खडकावर वर्षाव करतो आहे की सुपीक जमिनीवर वर्षाव करतो आहे, का समुद्रात वर्षाव होतो आहे की नदीत वर्षाव होतो आहे, का धरणात वर्षाव होतो आहे. त्या चिंटूचा विनोद आहे ना की पाऊस इकडे कशाला पडतोय, जिकडे धरण आहे तिकडे पडू देत ना, असं चिंटू म्हणतो. तो सर्वत्र पडेल आणि एकसारखा पडेल. तसं सद्गुरूंचं प्रेम हे सर्वांवर एकसारखं असतं. आईचं प्रेम हे सगळ्या मुलांवर एकसारखं असतं. प्रेमामध्ये खरं म्हणजे अधिक आणि उणे असं असू शकत नाही. एक गुलाबाचं फूल आहे, त्या गुलाबाच्या फुलांनी असं ठरवलं की जो सज्जन आहे त्यालाच मी माझा सुगंध देईन असं जर त्यांनी ठरवलं तर ते फूल आपल्या स्वरूपाला मुकेल ते असं करूच शकत नाही. जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा, ना तरी इक्षु दंडू पाळीतया गोडू गाळीतया कडू नभेची जेवी. ऊस हा जो त्याचं संवर्धन करतो त्याच्यापुरता गोड आणि जो त्याला चरकात घालतो त्याच्याकरता कडू असं जसं असू शकत नाही. गायीची तृषा हरू की व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐसे नेण्याची गा करू तो यजायचे. तसंच सद्गुरूंचं प्रेम असतं, ते सर्वांवर एकसारखं असतं. तरीही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परिणतो परमैक प्रिय, ज्याचं ज्ञान हे परिणत झालेलं आहे तो ज्यांना परमप्रिय वाटतो असे. तो त्यांना परमप्रिय वाटतो असं ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात. जसं शिक्षक शिकवताना सगळ्या मुलांना एकसारखं शिकवतात, पण मग नंतर त्यांनी जे शिकवले त्याचं जो चीज करतो तो त्यांच्या विशेष लक्षात राहतो, हो की नाही? जो विद्यार्थी त्यांनी शिकवलेलं आहे ते ग्रहण करतो असं डोळ्यात दिसतं शिक्षकाच्या. जे शिकवतात त्यांना अनुभव आहे की आपण जे शिकवतो आहे त्याला प्रतिसाद देणारे विद्यार्थी शिक्षकाला समजतात. ज्यांना समजतं आहे ज्यांच्या डोळ्यात, त्यांच्या डोळे चमकताना त्यांना दिसतात, मग तेही त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन शिकवतात असं घडतं. पण त्यांचे शब्द सगळ्यांकरता असतात. नाम सगळेच घेतात, पण नाम घेत घेत जो परमात्म्याशी एकरूप झाला तो सद्गुरूंना विशेष प्रिय असतो. अंबुराव महाराजांच्या बाबतीत असं सांगतात की अंबुराव महाराजांवर तेव्हा ते महाराज नव्हते, शिष्य होते उमदीकर महाराजांचे, आणि त्यांच्याकडे जो नेम चालत असे त्या नेमाचं असं स्वरूप असे, त्यांच्याकडे तीन तीन तासाचे नेमाच्या बैठकी चालायच्या. आणि तो नेम श्वासावर नाम घेणं अशा प्रकारचा असायचा, आपल्या श्वासावर नाम घ्यायचं, दुसरा तिसरा कोणताही विचार येऊ न देता श्वासावर नाम घ्यायचं आणि अव्याहत नाम घ्यायचं आणि दृष्टी इथं लावायची, आज्ञाचक्राच्या ठिकाणी दृष्टी लावायची आणि सहज चाललेल्या श्वासावर नाम घ्यायचं. असं नाम घेत असताना आणि महाराजांबरोबर काही शिष्य बसायचे, त्यांची संख्या किती असायची प्रत्येक वेळेला, पण समजा 10-20 जण तरी महाराजांबरोबर बसायचे आणि तीन तासाची बैठक चालू असताना प्रत्येकाची क्षमता देहाची देखील, साधना करण्याची देखील तेवढी नसते असं गृहीत आहे. एखाद्याची बैठक जास्त उत्तम असते, एखाद्याला तितकं बसवत नाही, एखाद्याला आदल्या दिवशी झालेली दमणूक, कमी झोप याचा परिणाम त्याच्या शरीरावर मनावर नेमाच्या वेळेला होण्याची शक्यता असते, हे सगळं गृहीत आहे. आपण माणसं आहोत असं होऊ शकतं. असं असल्यामुळं प्रसंगवशात असं नाम घेत असताना कोणाकोणाला डुलकी लागण्याची शक्यता असते, असं तिथं घडायचं. कारण तीन तास बसायचं आणि मोठ्या नेटाने हा प्रयोग करायचा. जो आपल्या स्वतःवर प्रयोग करतो त्याला समजतं की हे किती कठीण आहे. एकही श्वास वाया नाही जाऊ द्यायचा, नामाशिवाय नाही जाऊ द्यायचा. तसंच श्वास बोधानीच, नाम बोधानीच घ्यायचं. ही हे सगळं प्रयत्न करणाऱ्या साधकाला जसंच्या तसं जमेल असं व्हायचं नाही आणि एकसुरीपणा येऊन कोणाकोणाला कदाचित डुलकी लागण्याची शक्यता तेव्हा असायची आणि झोपायचे लोक. नामावरून जर मन उडालं, इकडं तिकडं फिरायला लागलं, तर परत श्वासावर आणि नामावर ठेवणं साधकांना अवघड जायचं. त्याकरता अतिशय हळू आवाजात दासबोधाचे विशिष्ट समास तिथं एक जण वाचत असायचा, जे साधना सांगणारे, ब्रह्मज्ञान सांगणारे असे विशिष्ट समास आहेत, तर ते समास वाचले जायचे. म्हणजे जर त्याला जमलं नाही तर थोडा वेळ त्या वाचनावर त्यांनी लक्ष द्यावं आणि त्याच्या अर्थामुळे प्रेरणा घेऊन परत श्वासावर नाम घ्यायला सुरुवात करावी. पण असं सगळं असताना देखील एखादा एखादा साधक असा डुलकी देणं असं व्हायचं. जो दासबोध वाचत असायचा तर त्यांनी साधारणपणाने लक्ष ठेवायचं की कोणी झोपलं नाहीये ना आणि व्यवस्थित नाम चालू आहे ना असं लक्ष ठेवायचं. आणि एखादा जर झोपतोय असं वाटलं, त्याला समजतं, झोपलेला मनुष्य समजतो, तर त्यांनी त्याला हाक मारायची आणि जागं करायचं. मग त्यांनी म्हणायचं, हो उठलंय किंवा जागा आहे असं म्हणायचं. कधी काही ते गैरसमजही असायचा, पण तो म्हणायचा की हो मी आता बसतो किंवा मी जागा आहे असं सांगायचं आणि परत प्रयत्न नामाचा सुरू करायचा. अंबुराव महाराजांच्या बद्दल मत्सर ज्यांना निर्माण झालेला होता अशी मंडळी, त्यांनी उमदीकर महाराजांना अंबुराव महाराजांच्या बैठकीचं मोठं कौतुक असे, तर त्या ह्याच्यात अंबुरावांचं नाव मुद्दामच घ्यायचं असं सुरू केलं. तर अंबुराव हो जागा आहे असं म्हणायचंय आणि नाम घेत असायचं. परत थोड्या वेळाने अंबुरावांचंच नाम घ्यायचं. मग नंतर नंतर असं केलं की हे मुद्दाम होतंय असं लक्षात आल्यावर अंबुरावांनी ओ द्यायचंच बंद केलं. परत परत म्हटलं तरी देखील तिकडे लक्ष न देता आपलं नामाचीच बैठक चालू ठेवायची. उमदीकर महाराज असं म्हणाले की मला माहितीये की तो झोपत नाही, त्याचं नाव कशाला उच्चारता तुम्ही, असं महाराज म्हणाले. जो परिणत आहे तो परिणत हा सद्गुरूंचा परमप्रिय असतो. रामकृष्ण असं म्हणत असत की काही डबकी असतात, काही तळी असतात, काही सरोवर असतात, अगाध सरोवर असतं. जे डबकं असतं ते साधा खडा टाकला तरी वर गाळ उदसून येतो. जी तळी असतात तर ती तळी गाई म्हशी जरी धुवायला गेल्या तरी खालचा गाळ वर येतो. पण काही काही अगाध सरोवरासारखे असतात की 10-5 हत्ती जरी तिथं स्नानाला गेले तरी ती ढवळून गाळ वर येत नाही. नरेंद्र अशा सरोवरासारखा आहे असं म्हणायचं. नरेंद्रची साधना अशी सरोवरासारखी आहे. सद्गुरूंना परिणत झालेला जो शिष्य असतो तो परमप्रिय असतो. एकदा स्वरूपानंदांकडे स्वामी माधवनाथ बाळासाहेब गेलेले असताना त्यांनी एक श्लोक उच्चारला, युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिम आप्नोति नैष्ठिकीम, असा श्लोक उच्चारला. आणि त्याचा अर्थही स्वरूपानंदांनीच सांगितला. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे आणि ज्यांनी कर्मफलाचा त्याग केलेला आहे त्याला शांती त्याच्या घरी येऊन माळ घालते, असा अर्थ सांगितला. आणि म्हणाले की बाळासाहेब तुम्ही शांत झालेले आहात, असंच शांत व्हायला लोकांनाही शिकवा. हे परिणत परमैक प्रिय याचं उदाहरण आहे. स्वरूपानंदांनी नवरत्न हार नावाचं 9 ओव्यांचं एक काव्य केलं. तेव्हा स्वरूपानंद किती 3 सालचा जन्म ही 29 सालची गोष्ट आहे, म्हणजे 26 वर्षांचे होते. जेलमधून सुटून आले ते गांधीजींच्या हकेला ओ देऊन स्वातंत्र्य युद्धामध्ये सत्याग्रह करून जेलमध्ये गेले. साधना करून त्या काळात त्यांना गणेशनाथांचा खूप सहवास मिळाला. त्यांनी आपली जी स्थिती आहे ती स्थिती दर्शक अशा 9 ओव्या लिहिल्या आणि गणेशनाथांना तो कागद दाखवला. गणेशनाथांनी ते नवरत्न हार म्हणून ते काव्य प्रसिद्धच आहे. त्यांनी ते सगळं वाचलं आणि त्यांचा अद्वैत बोध लक्षात घेऊन ते म्हणाले की अरे तू तर स्वरूपानंदाचा अधिकारी झालास, असं म्हणाले. पुढे नंतर 32 सालानंतर 34 साल आणि 40 साल जेव्हा त्यांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली तेव्हा स्वरूपानंद हे नाव धारण करूनच त्यांनी अनुग्रह दिले. पण गणेशनाथ मोठे प्रसन्न झाले. त्यांनी आपले सद्गुरू जी ज्ञानेश्वरी वाचतात ती ज्ञानेश्वरी जीर्ण झालेली आहे हे पाहून ओळखून सुवाच्या अक्षरामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. त्याच्याकरता विशेष कागद आणला, शाई स्वतः तयार केली आणि एक टाकी ती प्रसिद्ध आहे. त्याचं प्रकाशन सेवा मंडळांनी केलेलं आहे, ती पाहायला मिळते की कशी लिहिलेली आहे ते. आणि ती ज्ञानेश्वरी त्यांनी आपल्या सद्गुरूंना अर्पण केली. तेव्हा गणेशनाथांना खूप आनंद झाला. असं न सांगता समजून उमजून सेवा करणारा, समजून उमजून अडीनडीला मदत करणारा, सद्गुरूंचे भाव जाणणारा, असा शिष्य सद्गुरूंना मोठा आवडतो। पुढे जेव्हा स्वरूपानंदांना वेळ उलटून गेली, स्वरूपानंदांना विष्णूंनी दर्शन दिलं असं म्हणतात, त्यांच्या खोलीमध्येच त्यांना विष्णू दर्शनाची, सगुण दर्शनाची ओढ निर्माण झाली आणि एके दिवशी त्यांना सगुण साकार रूपात विष्णू मूर्ती त्यांच्या समोर अवतरली असा उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये आहे। तेव्हा नुसते विष्णू दिसले असं नाही तर त्यांचे शब्दही त्यांच्या कानावर आले, ते हिंदीतून आले की तो रामचंद्र गोडबोले ज्यांनी आपल्या सद्गुरूंना ज्ञानेश्वरी लिहून अर्पण केली असं ते ती मूर्ती उद्गारली। जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय गुरुपदिष्ट साधना करून त्या साधनेच्या योगानी जे ज्यांचा बोध परिणत झाला म्हणजे पूर्ण झाला, त्यामुळे जे आपल्या सद्गुरूंना अत्यंत प्रिय झाले असे परिणत झालेल्यांवर प्रीती करणारे, निज जन जीत भजनीय मायागम्य। पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांतिः शांतिः शांतिः। हरी 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 हरी। ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।
श्रीराम काही निवेदन आहेत। पुढील बुधवार या महिन्यातला चौथा बुधवार असल्यामुळे माय अपार्टमेंट येथे सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळात निरूपण आणि भजन असं केंद्र होणार आहे, त्यामुळे गणेशपुरम येथे पुढील बुधवारी सायंकाळी कुठलंही केंद्र नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी। तसंच येत्या रविवारी सायंकाळी 6:30 ते 8 या वेळात गणेशपुरम येथे युवा स्नेह हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमास आपण सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। 29 सप्टेंबर रविवार या महिन्यातला 5